आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाजपचा जाहीरनामा हे विकासाचं गॅरंटीपत्र असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चिमूरच्या सभेत प्रतिपादन. संविधान वाचविण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सत्तेत आल्यावर आपलं सरकार करेल असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं गोंदियातील प्रचारसभेत आश्वासन. विदर्भात आज स्टार प्रचारकांच्या सभांची गर्दी. स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सुप्रिया सुळे यांच्या सभा आयोजित. आणि अभियंते हे आधुनिक समाजाचे शिल्पकार असल्याचं पद्मश्री प्राध्यापक दीपक फाटक यांचं भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूरच्या चौथ्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. भाजपचं संकल्पपत्र नसून आमचं गॅरंटीपत्र आहे. विकासाचं हे कार्य निरंतर चालू ठेवण्यासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथं भाजप महायुतीचे उमेदवार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या प्रचारसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मागील 2.5 वर्षात महाराष्ट्रात विकासकामाचा वेग वाढला आहे. राज्यात शेती, सिंचन, घर, पिण्याचं पाणी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, दर्जेदार रस्ते, लोहमार्ग, वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण असं विकासकामं मोठ्या प्रमाणात होत आहेत असं मोदी म्हणालेत. दरम्यान सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी प्रामुख्यानं उल्लेख केला.
आर्थिक सहायता दे रही है. सोयाबीन किसानों को अलग से 5,000 रूपये दिए जा रहे हैं. महायुति की सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6,000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया. हमने प्याज निर्यात शुल्क को भी कम किया है ताकि हमारे किसान भाइयों की आय बढ़े.
मोदींच्या चिमूर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार रामदास तडस, महायुतीचे उमेदवार नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. चिमूरच्या क्रांतीभूमीत आज दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानांचं आगमन झालं. याआधी पंतप्रधान नरसिंह राव जवळपास 32 वर्षांपूर्वी 16 ऑगस्ट रोजी शहीद क्रांती दिनाच्या कार्यक्रमात आले होते. सोलापूर आणि पुणे इथं देखील आज मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत. राजकारणात आज द्वेष पसरविला जात असून आम्ही मात्र प्रेमाची दुकानं उघडून बसलो आहोत असं प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज गोंदियात केलं. गोंदिया जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी आज सभा घेतली. महात्मा गांधी, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचे विचार संविधानात आहेत, त्यामुळे हे संविधान वाचविणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार गरीब, सामान्य आणि शेतकऱ्यांचा विचार करत नाही. ओबीसींची संख्या 50% आहे, पण त्यांची व्यवस्थेतील भागीदारी अत्यंत कमी आहे, त्यामुळे आम्ही सत्तेत येताच जाती आधारित जनगणना करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपण करू असं ते म्हणाले.
किसानों को 3 लाख रुपये तक का कर्जा माफ होगा और चाहे वो और आपकी प्रोक्योरमेंट होगी तो MSP पे आपकी प्रोक्योरमेंट होगी. धान के किसान हो, कपास या सोयाबीन, मैं जानता हूं आपके साथ क्या होता है. आपको सही दाम नहीं मिलता है. हमारी पूरी कोशिश होगी कि चाहे वो धान के किसान हो, सोयाबीन के किसान हो, कपास के किसान हो, आपको मार्केट में सही रेट मिले.
दरम्यान राहुल गांधी यांची बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आज दुपारी नियोजित सभा रद्द झाली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करून आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहे. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. त्यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं गेल्या 2.5 वर्षांमध्ये महिलांना आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक योजना आणल्या आणि पुढेही त्याचं कल्याण आम्ही करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथल्या महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केलं. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी 10 सूत्री कार्यक्रम सुरू केला. आमचं सरकार हे अन्न, वस्त्र आणि निवारा देणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके आणि दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आज नागपूरच्या रेशीमबाग चौक इथं होणार आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी महायुतीतील भाजपचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. तसंच अकोला पश्चिम मतदारसंघात देखील त्यांची सभा झाली. महायुतीच्या डबल इंजिन सरकारनं राबविलेल्या विविध योजनांमार्फत प्रत्येक शहरापर्यंत विकास पोहोचल्याचं योगी यावेळी म्हणाले. वरोरा भद्रावती इथं महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला, तर मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ मोर्शी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. राज्यातील महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली इथं केली. अहेरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारार्थ आलापल्ली इथं आयोजित जाहीर सभेत सुळे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचं सुळे म्हणाल्यात. दरम्यान नागपुरात भाजप नेत्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची उमरेड मतदारसंघात सायंकाळी सभा होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अभियंते हे आधुनिक समाजाचे शिल्पकार आहेत, जे दैनंदिन जीवनाला आकार देणाऱ्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करतात, असं प्रतिपादन IIIT मुंबईतील संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभागाचे निवृत्त प्राध्यापक पद्मश्री प्राध्यापक दीपक फाटक यांनी केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर इथं आज संस्थेचा 4th दीक्षांत समारंभ साजरा झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फाटक बोलत होते. या दीक्षांत समारंभात संस्थेनं 364 पदव्या प्रदान केल्या, ज्यात 6 PhD, 25 मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 50 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि 283 बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी या पदव्यांचा समावेश आहे. अभियांत्रिकी अभ्यास विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कौशल्य आणि ज्ञानानं सुसज्ज करावं, संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष रवी शर्मा यावेळी म्हणाले. या दीक्षांत समारंभात 5व्या उत्तीर्ण बॅचचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि देशभरातील इतर भागधारक उपस्थित होते. कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबूराव सगर या दाम्पत्याला प्रथम पूजेचा मान मिळाला. सगर दाम्पत्य गेली 14 वर्ष पंढरीची वारी करत आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये 3,000,000+ अधिक भाविक दाखल झाले आहेत. नागपूरच्या विविध मंदिरात एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर नजीक धापेवाडा इथं सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रिघ लावली असून धापेवाड्याला विदर्भातील पंढरी असं म्हटलं जातं. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान दिवसापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमातून कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणती अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम आणि सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी अर्थात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेस प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्धा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ज्या शहरी आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये बुधवार बाजार भरविण्यात येतो त्या ठिकाणी हा बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी राहुल कडेले यांनी निर्गमित केले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भाजपचा जाहीरनामा हे विकासाचं गॅरंटीपत्र असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चिमूरच्या सभेत प्रतिपादन. विदर्भात आज स्टार प्रचारकांच्या सभांची गर्दी. स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सुप्रिया सुळे यांच्या सभा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.